ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे कार्यक्रम. महाराष्ट्रात मालवण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त तज्ज्ञ समिती नेमण्याचा राज्य सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं पाकिस्तानच्या हेरगिरी प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे देशभरात विविध ठिकाणी छापे. आणि टेलिग्राम ऍपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॉवेल दुरो यांची जामिनावर सुटका. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सर्वांनी आपापल्या रोजच्या कामातून वेळ काढून किमान एक तास आपल्या आवडीचा एक खेळ खेळावा असं आवाहन मांडवीय यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्रीडा दिनानिमित्त समाज माध्यमांवर दिलेल्या संदेशात मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे. खेळाबद्दल आत्मीयता बाळगणाऱ्या आणि क्रीडा क्षेत्रात देशाचं नाव उंचावणाऱ्या सर्वांचं कौतुक करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले. अधिकाधिक युवकांना खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात मालवण इथं राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त तज्ज्ञ समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या समितीत बांधकाम अभियंते, आयआयटी मुंबईचे प्रतिनिधी तसंच नौदलाच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. याखेरीज राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा नव्याने उभारण्यासाठी देशातले नामवंत शिल्पकार, अभियंते, तज्ञ आणि नौदलाचे प्रतिनिधी यांची तज्ञ समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. मुंबईच्या वांद्रे टर्मिनसपासून मडगावला जाणारी नवी एक्सप्रेस गाडी आजपासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या गाडीला हिरवा झेंडा दाखवून ही गाडी रवाना होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससीला उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार आधारित प्रमाणीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. परीक्षेसाठी नोंदणी करताना तसंच परीक्षेच्या विविध टप्प्यावर आयोगाला हे प्रमाणीकरण करता येईल. बडतर्फ प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटी माहिती दाखवून अनेक वेळा यूपीएससीची परीक्षा दिल्याच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे येत्या 1 सप्टेंबरला सीडीएस म्हणजेच संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा आयोजित करण्यात आली असून ही परीक्षा सकाळी 9 ते 11, दुपारी 12 ते 2 आणि 3 ते 5 या वेळेत घेण्यात येईल. तर एनडीए परीक्षा सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 2 ते 4:30 या वेळेत घेण्यात येईल. जुन्या प्रदूषणकारी व्यावसायिक तसंच प्रवासी गाड्या भंगारात काढून त्या जागी नव्या कमी प्रदूषणकारी गाड्या घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं काल दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. भारत मंडपम इथं काल झालेल्या बैठकीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय स्वयंचलित वाहन निर्माता सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळांशी संवाद साधला. यावेळी रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा आणि अजय टमटा उपस्थित होते. देशभरातून भंगार गाड्या टप्प्याटप्प्यानं बाद करण्यासाठी नवी प्रणाली राबवण्याच्या हेतूनं स्वयंसेवी पद्धतीनं वाहनांचे आधुनिकीकरण कार्यक्रम किंवा वाहन भंगारात काढण्याचे नवे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे धोरण नोंदणीकृत वाहन मोडीत काढण्याची सुविधा आणि स्वयंचलित चाचणी केंद्र यांच्या माध्यमातून राबवले जाईल. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं पाकिस्तानच्या हेरगिरी प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले. गुजरात, कर्नाटक, केरळ, तेलंगण, उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणामध्ये मिळून 16 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 22 मोबाईल फोन्स आणि अनेक गोपनीय कागदपत्रं मिळाली असल्याचं एएनआयनं सांगितलं. भारतीय नौदलासंबंधी महत्वाची आणि गोपनीय माहिती चोरणं आणि भारतविरोधी कारस्थान करणं या आरोपांखाली एनआयएनं गेल्या वर्षी 2 जणांवर आरोपपत्र दाखल केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. उमेदवारी अर्ज आजपासून येत्या 5 सप्टेंबरपर्यंत भरता येतील. अर्जांची छाननी येत्या 6 सप्टेंबरला होणार असून उमेदवारी मागे घेण्याची मुदत 9 सप्टेंबरपर्यंत आहे. येत्या 25 सप्टेंबरला मतदान होणार आहे. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातल्या गंदेरबाल, श्रीनगर, बडगाम, राजौरी, पूंछ आणि रियासी या 6 जिल्ह्यात मिळून 26 मतदारसंघांमध्ये या टप्प्यात निवडणूक होणार आहे. सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या 4 ऑक्टोबरला होणार आहे. आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्यासंबंधीची भारत आणि रशिया संयुक्त आयोगाची दुसरी बैठक काल रशियात मॉस्को इथं पार पडली. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. रशिया भेटीच्या पहिल्या दिवशी 2025-26 या वर्षासाठी आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातल्या सहकार्यावर संयुक्त आयोगाचा कार्य आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यावर रशियाचे नागरी संरक्षण, आणीबाणी आणि नैसर्गिक आपत्तीच्या परिणाम निर्मूलन खात्याचे मंत्री कुरन को अलेक्झांडर व्याचेस्लावोविच आणि भारताचे गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविचनं तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. आर्थर ऍशे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात त्यानं त्याच्या देशाचा म्हणजेच सर्बियाच्या लास्लो जेरेचाचा 6-4, 6-4, 2-0 पराभव केला. जोकोविचचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाच्या अलेक्सी पोप्रिनशी होणार असून जोकोविचनं गेल्या वर्षभरात पोप्रिनला 3 विविध स्पर्धांमध्ये पराभूत केलं आहे. पॅरिस इथं काल दिव्यांगांसाठीच्या पॅरा ऑलिम्पिक क्रीडा महोत्सवाचं भव्य सोहळ्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या सोहळ्यात 167 देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 4,400 दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला. भारतीय चमूचं नेतृत्व सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव यांनी केलं. पॅरा ऑलिम्पिकच्या या स्पर्धेत 84 भारतीय दिव्यांग खेळाडू सहभागी होणार आहेत. भारताच्या दिव्यांग क्रीडा इतिहासातला सर्वात मोठा चमू स्पर्धेत 12 खेळांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. बॅडमिंटनमध्ये पुरुषांच्या एकेरीचे विजेतेपद राखण्यासाठी कृष्णा नागर प्रयत्नशील असेल तर अवनी लेखरा, मनीष नरवाल नेमबाजीचं लक्ष ठेवणार आहेत. टेलिग्राम ऍपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॉवेल दुरो यांची जामिनावर सुटका झाली आहे. पॅरिसचे सरकारी वकील लॉर बेको यांनी सांगितलं की दुरो यांना 50 लाख युरो भरल्यावर जामीन मिळाला असून चौकशी पूर्ण होईपर्यंत फ्रान्समधून बाहेर जायला मनाई करण्यात आली आहे. टेलिग्राम माध्यमांवर खंडणी, धाकटपटशा, विकृत मजकूर प्रसिद्ध करणे, दहशतवादाचं उदात्तीकरण करणं अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना अटकाव केला नसल्याचा आरोप दुरो यांच्यावर आहे. जम्मू काश्मीरमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. कुपवाडा इथं 2 तर तंगदार इथं 1 दहशतवादी मारला गेला असून अद्याप चकमक सुरु असल्याचं सुरक्षा दलानं सांगितलं आहे. दिल्लीच्या काही भागात काल रात्री मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस पडला असून गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगाल उपसागराच्या उत्तर आणि लगतच्या मध्यभागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून पश्चिमेकडील ओडिशाच्या दक्षिणेकडे आणि आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिनाचे कार्यक्रम. महाराष्ट्रात मालवण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त तज्ज्ञ समिती नेमण्याचा राज्य सरकारचा निर्णय. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं पाकिस्तानच्या हेरगिरी प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे देशभरात विविध ठिकाणी छापे. आणि टेलिग्राम ऍपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॉवेल दुरो यांची जामिनावर सुटका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.